नमस्कार मैम, परांशी सिंह मधुन बोलतोय. परांशी कंस्ट्रक्शन कंपनी से बोलतोय मॅडम मी. मॅडम तुम्ही सध्याच्या प्रॉपर्टी सर्च करताय का? मॅडम तुम्हाला कुठल्या प्रॉपर्टी मध्ये करू शकेल का मला? हो, अट्रेसच्या जवळपासून. तुमचं बजेट काय मॅडम? मॅडम आमची एक साईट आहे नऱ्यामध्ये. तुम्ही खेळ शिवापूर म्हणताय का मॅडम? अच्छा 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 अच्छा. नाही, आमचं खेळ शिवापूरला पण साईट होती मॅडम, म्हणून सांगतोय तुम्हाला. नाही का? म्हणजे तुम्हाला कात्रच्या जवळ पाहिजे, 1-2 किलोमीटर राईट? नाही मॅडम, तिकडे काही नाही. मॅम तिकडे 1 BHK, 2 BHK, 3 BHK तिकडं अवेलेबल आहे. 3 BHK एरिया तुम्हाला 970 स्क्वेअर फीट भेटेल मॅडम, कार्पेट एरिया. त्याच्यात अजून दुसरा आहे मॅडम, तो 1080 स्क्वेअर फीटचा आहे. मग नाही ना, कार्पेट एरिया. अच्छा, नाही मॅडम. तुमचा बजेट सांगू शकता का मॅडम तुम्ही मला? अच्छा, तुम्हाला त्याच्या पुढे नाही चालणार का मॅडम? बाणेर वगैरे नाही? बाणेर मध्ये आहे मॅडम आमचं मुळे. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे मॅडम. नाही, आमचं कात्रज मध्ये खरंच नाही आहे. नाही नाही, आमचं राईट खेळ शिवापूरचा टोल नाका लागतो मॅडम आपला. त्याच्यापुढे छायापुर साईट आहे पण तिकडे पण तुम्हाला त्याचा एरिया तुम्हाला येईल मॅडम 500-625 स्क्वेअर फीट एरिया येईल मॅडम त्याचा. नाही, हो हो. अच्छा अच्छा, हा आमची. हा मॅडम, तुम्ही एन्क्वायरी केली त्याच्या आधी वाकड बद्दल? एक मिनिट, तुम्ही ना आमचं एक दत्त मंदिर रोडला तुम्हाला लोकेशन पाहिजे होतं, तेव्हा तुमचा नंबर आलेला होता मॅडम इकडे, तुम्ही एन्क्वायरी केली होती. इट्स ओके. ठीक आहे मॅडम, धन्यवाद मॅडम तुमचा भेट दिल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल, तुमचं दिवस. थँक्यू.